डॉक्युमेंटरी टोन. हरितक्रांती 1960च्या दशकात सुरू झाली, त्यामुळे पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीनं घेतली. हरितक्रांतीपूर्वी बियाणे संवर्धन हा भारतातील शेतीचा एक अविभाज्य भाग होता. कॉर्पोरेट टोन. हरितक्रांती 1960च्या दशकात सुरू झाली, त्यामुळे पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीनं घेतली. हरितक्रांतीपूर्वी बियाणे संवर्धन हा भारतातील शेतीचा एक अविभाज्य भाग होता. कॅज्युअल टोन. हरितक्रांती 1960च्या दशकात सुरू झाली, त्यामुळे पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीनं घेतली. हरितक्रांतीपूर्वी बियाणे संवर्धन हा भारतातील शेतीचा एक अविभाज्य भाग होता.